या ठिकाणी हार्दिक स्वागत. तर हा स्कंद 9 अध्याय 4 श्लोक क्रमांक 45 दुर्वासांद्वारे अमृषांचा अपराध. तर या 45व्या श्लोकामध्ये दुर्वास मुनी अमरीश महाराजांना म्हणतायत, पहा मी अतिथी होऊन आलो, याने आदरातिथ्याचे भोजनाचे निमंत्रण दिले आणि मला खाऊ घालण्यापूर्वीच याने भोजन केले आहे. ठीक, तुला तुझ्या कृतकर्माचे फळ आत्ताच दाखवितो. तर या ठिकाणी थेट दुर्वासमुनी अमरीश महाराजांना धमकी दिली. तर धमकी देण्याचे प्रकार काही भौतिक जगातच नाही आहे, तर आध्यात्मिक वातावरणात देखील घडतात. पण या तात्पर्यांमध्ये शिल प्रभुपादाने दोन फार महत्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगितलेत आणि हे मुद्दे इतके सुंदर आहेत जय श्री श्री राधा गोविंद भगवान की जय, श्री श्री गौ निताय की जय, श्रील प्रभुपाद की जय. तर आजच्या श्लोकात आपण जे काही पाहतोय की दुर्वासा मुनीने थेट या ठिकाणी अमरीश महाराजांना शब्दाद्वारे दंड देण्याचा प्रयत्न केला आहे. जर खरं जर पाहिलं तर श्लोक संख्या याच अध्यायाच्या 42 मध्ये दुर्वासा मुनींनी अमरीश महाराजांप्रती मानसिक अपराधाला सुरुवात केली, अर्थात त्यांच्या मनामध्ये योग सिद्धीच्या बळावर त्यांनी जाणलं की अमरीश महाराजांनी मला खाऊ घालण्यापूर्वीच त्या ठिकाणी स्वतः काहीतरी भक्षण केलेलं आहे. प्रथम त्यांच्याप्रती क्रोध जो आहे त्यांच्या मनामध्ये प्रकट झाला आणि आपण पाहतो श्लोक संख्या 42 मध्ये, सॉरी 43 आणि 44 मध्ये, या दोन्ही श्लोकांमध्ये त्यांनी वाचिक अपराध केलेला आहे. कालच्या श्लोकात पण सचिनंदन कुमार कोणी फार छान सांगितलं आणि आज या दोन श्लोकांमध्ये 43 आणि 44 या दोन श्लोकांमध्ये त्यांनी वाचिक अपराध केलेला आहे आणि अत्यंत कठोर शब्दांमध्ये अमरीश महाराजांची ते भर्त्सना करतात, निंदा करतात. आणि इथपर्यंत ते आपण निंदा करताना आपण पाहतो ते म्हणतात की तू खरा विष्णू भक्त नाहीच आहे. कधी कधी आपल्याला पण राग येतो, क्रोध येतो, त्या रागाच्या क्रोधाच्या भरात आपण एखाद्या भक्ताची निंदा अपराध करून जातो आणि मग म्हणतात की क्रोधाच्या भरामध्ये आपल्याला समोरच्या भक्ताचे सद्गुण हे दिसत नाहीत आणि रागाच्या क्रोधाच्या भरात जे काही याला खरं तर नरकाचे तीन द्वार म्हटलेले आहेत, काम क्रोध लोभ त्रिविधम नरकस्य द्वारम, आणि त्यामुळे त्याला सद्गुणी भक्तांचे सद्गुण कधी दिसत नाहीत. प्रथम मानसिक अपराध केला, नंतर शाब्दिक अपराध केला आणि आता आजच्या श्लोकामध्ये ते काय करतात, त्यांना उघडपणे शारीरिक दंड देण्यासाठी सरसावत आहेत. उद्याच्या श्लोकामध्ये आपण पाहू शकतो कशाप्रकारे त्यांनी एका भयानक कृत्याला उत्पन्न केलेलं आहे आणि ही कृत्या जी आहे, अर्थात हा जो काही असुर राक्षस जो आहे, अमरीश महाराजांना नष्ट करण्यासाठी धावतोय. म्हणजे एकाच घटनेमध्ये अमरीश महाराजांप्रती अर्थात दुर्वासा मुनींनी मानसिक, शाब्दिक आणि शारीरिक हे तिन्ही प्रकारचे, मानसिक, वाचिक आणि कायिक तिन्ही प्रकारचे अपराध केलेले आहेत. आणि जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारे भक्तांप्रती तिन्ही प्रकारचे अपराध करतो तर मात्र भगवंत कधी सहन करत नाहीत. खरं तर भगवंतांचे भक्त इतके थोर असतात की ते त्यांना या गोष्टींची कधी फिकिरच नसते की माझं कसं होणार, काय होणार. त्याची हीच चिंता असते की मी जास्तीत जास्त भगवंतांची, भक्तांची कशी चांगली सेवा करू आणि ती सेवा व्यवस्थित नाही झाली तर तो स्वतःला कोसतो, स्वतःला दंड देतो, पश्चाताप करतो. आणि भौतिक जगातील जे काही कर्मी, ज्ञानी, योगी असतील, सिद्ध योगी असतील, त्यांची चिंता मात्र वेगळीच असते. भले दुर्वासा मुनी हे भगवान शिवांचे अंश अवतार जरी असले, जसं दक्षांच्या यज्ञ यज्ञाला भंग करण्यासाठी किंवा दक्षाला धडा शिकवण्यासाठी भगवान शिवजीने देखील आपल्या जटेतून एक केस उपटला, जमिनीवर आपटला आणि तो मग जो काही वीरभद्रस ना वीरभद्र प्रकट होतो आणि मग त्याने जो काही उत्पात माजवला त्या ठिकाणी. आता दुर्वासामुळे हे देखील भगवान शिवांचेच अंश अवतार आहेत, त्यांनी देखील तोच प्रयत्न केला, तीच कृत्य उत्पन्न केली. परंतु यावेळेस मात्र त्या काय झालं, त्यांचा डाव फसला. येथे समोर ज्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतात तो सामान्य व्यक्ती नाहीये, तो साक्षात भगवंतांचा थोर भक्त आहे. आणि भगवंताने दोन आयुध धारण केलेले आहेत, एक म्हणजे काय, चक्र आणि गदा. खरं तर ही चारही अस्त्र जी आहेत, अर्थात चारही जी का आयुध आहे, शंख, चक्र, गदा, पद्म, भक्तांसाठीच भगवंताने आपल्या हातामध्ये धारण केलेले आहेत. असं नाही की असुरांना दंड देण्यासाठी भगवंताने ती धारण केलीत, ते तर बाय प्रॉडक्ट आहे. पण आपल्या भक्तांच्या संरक्षणासाठी भगवंतांची गदा आणि चक्र सदैव भक्तांच्या आजूबाजूला फिरत असतं. आणि जेव्हा कोणी वैष्णव अपराध या प्रकारे करतो मग त्याला दंड देण्यासाठी ही दोन्ही आयुध पुढे सरसावतात. आणि आपण पाहतो भविष्यात या सगळ्या श्लोकांची चर्चा होईलच कशा प्रकारे सुदर्शन चक्राने दुर्वासा मुनीने उत्पन्न केलेल्या त्या कृत्याला, त्या असुराला प्रथम मारलं आणि नंतर दुर्वासा मुनीला देखील ठार करण्यासाठी धावलं. कारण भगवान स्वतः या गोष्टीला पुष्टी करतात की जर माझ्या भक्तांप्रती मी स्वतः माझ्या हाताने जरी अपराध केला तर माझे हात मी स्वतः छाटून काढेल. जर भगवान स्वतः बद्दल जर असं जर बोलत असतील तर मग जे इतर लोक भक्तांप्रती अपराध जर करत असतील तर मग त्यांना भगवंत कसं काय सोडतील. एक गोष्ट या ठिकाणी प्रभुपाद फार सुंदर रीतीने सांगतात ती म्हणजे या ठिकाणी कोणीही व्यक्ती भक्ताला पराजित करू शकत नाही. एक कर्मी, एक योगी अर्थात सिद्ध योगी आणि ज्ञानी, हे तिन्ही प्रकारचे जे कोणी लोक असतील ना, खरं तर आध्यात्मिक मार्गाचे चार हे शाखा आपण म्हणू शकतो, सकाम कर्म, ज्ञान योग किंवा ध्यान योग आणि भक्तियोग. पण या तिघांवरती या चौघांमध्ये जर सर्वश्रेष्ठ असेल तो म्हणजे ज्ञान भक्तियोग. आणि जो व्यक्ती भक्तियोगाचा पालन करतो जर तो आपल्या सामान्य जीवनामध्ये असेल, सामान्य भक्ती जरी करत असेल, प्राथमिक सुरुवातीला जरी भक्ती मार्गात जरी आला तरी देखील तो या तिघांपेक्षा वरचढ आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो. अहो नुकताच कोणी इस्कॉनमध्ये जरी आला तर तो देखील इतर लोकांना वादविवादात पराजित करण्याचा प्रयत्न करतो, बोलू देत नाही. फार थोडीफार मोजकी प्रवचन ऐकलेला असतो पण फिलॉसॉफी मात्र त्याच्यासमोर कोणी जास्त काही टिकू शकत नाही. भौतिकवादी लोक बऱ्याचशा ग्रंथांमध्ये प्रवीण असतील पण भक्तांसमोर नवीन आलेला भक्त देखील त्या ठिकाणी वाघासारखा तुटून पडतो. तर हे बळ त्याला कुठून येतं, केवळ भक्तियोगामुळे. आणि भक्तियोगाचं रक्षण स्वतः भगवंत करतात, भक्तांचं रक्षण स्वतः भक्त करतात, भगवंत करतात. आणि म्हणून भले त्या ठिकाणी अत्यंत मोठा सिद्ध योगी जरी असला, जसे या ठिकाणी दुर्वासा मुनींचा शिलप्रपात उदाहरण देतात, ते म्हणतात की तथाकथित सिद्ध योगी भक्ताला कधी पराभूत करू शकत नाही. आणि अमरीश महाराजांना दुर्वासा मुनी दंड देत आहेत आणि दुर्वासा मुनी पराजित झालेले आहेत, हे त्याचं एक उदाहरण आहे. एक कर्मी देखील भक्ताला पराजित करू शकत नाही, याचं उदाहरण आहे इंद्र. इंद्राने आपल्या सकाम कर्माच्या द्वारे अनेक पुण्य अर्जित केले, तो इंद्रपदावरती आरूढ झाला आणि त्याच्यासमोर असुर शरीरधारी वृत्रासुर. जरी बाह्यदृष्टीने वृत्रासुर आपल्याला पराजित झालेला दिसत असेल परंतु हे उघड आहे त्या ठिकाणी इंद्राचा खऱ्या अर्थाने पराभव झालेला आहे आणि वृत्रासुर मात्र त्या ठिकाणी विजयी ठरलेले आहेत. आणि स्वतः वृत्रासुर त्या ठिकाणी म्हणतात की तू मला लवकर मार, मला पराजय स्वीकार करायचा आहे. का? मी या पराजयाद्वारे भगवत धामात जाईल आणि तू मात्र या ठिकाणी भौतिक जगाचं राज्य भोगत राहशील आणि पुन्हा जन्ममृत्यूचं जे काही चक्र आहे ते प्राप्त करत राहशील. तर एका ठिकाणी सांगतात बाह्यदृष्टीने जरी भक्तांच्या जीवनात भरपूर संघर्ष असेल, अतनात दुःख असतील, त्रास असतील, पण शेवटचा जो काही बॉल असतो ना त्या बॉलमध्ये भगवंत काय करतात, म्हणजे ह्या भक्ताच्या जीवनातला जो काही सामना जो आहे तो अत्यंत अटीतटीचा असतो. पण कितीही काही होऊ दे भगवंत आपल्या भक्ताला कधी पराभूत होऊ देत नाही. आणि जर आपण जे कोणी क्रिकेट मॅच वगैरे पाहतात, शेवटचा बॉल आहे आणि 6 रन त्याला लागणार असतील, आणि जर समजा त्या फलंदाजने जर तो षटकार जर उडवला तर काय होतं, ती मॅच अविस्मरणीय होते. एका ओव्हरमध्ये जर एकच रन जर लागणार असेल तर ती इतकी अविस्मरणीय ठरणार नाही, पण एका चेंडूमध्ये जर षटकार जर पाहिजे असेल तर मात्र ती. तसं भक्ताचं जीवन किंवा भक्ताचा जो काही अंतिम क्षण असतो तो तशा प्रकारचा असतो. आयुष्यावर ते भर त्याने भरपूर कष्ट सोसलेले असतील आणि भक्त त्याला सोसायला भाग पाडतात, कारण हरिष्य तद्धनम जे काही गोष्ट भगवंतांनी युधिष्ठिर महाराजांना सांगितलेली की मी काय करतो, माझ्या भक्ताच्या जीवनातील सगळे ऐश्वर हळूहळू काढून घेतो, त्याला मी निष्किंचन बनवतो, त्याच्याकडे धन नसल्या कारणाने सगळे परिवार देखील दूर जातात, मित्र परिवार दूर जातात, आणि मग तो एकमात्र मला शरणागत होतो आणि मग अशा प्रकारे मी त्याला माझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो, अर्थात आकर्षित त्याला मी करून घेतो. तर ह्या जो काही संघर्ष जो भक्ताच्या जीवनामध्ये आहे तो जरी वर्क करणे अत्यंत आपल्याला कष्टदायक दिसत असला, अनुभवायला येत असेल, पण भगवंत त्याला अंतिम जीवनाच्या या जीवनाच्या अंतिम क्षणी विजयी बनवण्यासाठी त्याला तयार करत असतात, आणि ही तयारी खऱ्या अर्थाने भक्तासाठी आवश्यक आहे. जरी इतर योगी जीवनाच्या अंती योग सिद्धी प्राप्त करून विजयी ठरत असतील, मोठमोठे ज्ञानी आपल्या जीवनकाळामध्ये मोठमोठे पांडित्य प्रस्तुत करून ते इतरांमध्ये विजय प्राप्त करत असतील, सकामकर्मी भरपूर पुण्यांचे अर्जित करून ते स्वर्गामध्ये जात असतील, परंतु या सगळ्यांचा अंतता जीवनाचा अंत जो आहे तो अत्यंत दुःखकारक ठरतो. कशासाठी? या लोकांना या भौतिक जगातून मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून जीवाचा खरा विजय जो आहे तो मृत्यूवरती विजय आहे, या भौतिक जगातून मुक्त होण्यामध्ये आहे. सकामकर्मी ज्ञानी योगी हे कधीही याच्यावरती विजय प्राप्त करू शकत नाही, परंतु एक भक्त जो आहे तो या सगळ्यांवरती विजय प्राप्त करून मृत्यूवरती विजय प्राप्त करून तो भगवतधामात जाऊ शकतो, आणि हाच खरा विजय शिल प्रपाद या ठिकाणी सांगतात. आता सिद्ध योगी असून देखील, आता भविष्यात आपण सगळी कथा ऐकणारच, वैकुंठात जाऊन देखील दुर्वासमुनी परत आले, आणि भगवंत म्हणतात की जो माझ्या धामाची प्राप्ती करतो तो पुन्हा भौतिक जगात येत नाही, कारण जोपर्यंत व्यक्ती भगवंतांना शरणागत होत नाही, भक्त बनत नाही, त्याशिवाय तो भगवत धामात प्रवेश करू शकत नाही. आणि शिल प्रपाद स्पष्टपणे सांगतात या ठिकाणी दुर्वासमुनी हे भक्त नाही आहेत, ते सिद्ध योगी आहेत, आणि त्यांच्यामध्ये वैष्णवांचे कोणतेही गुण नाहीत, जे गुण अमरीश महाराजांमध्ये आहेत. आणि प्रपाद म्हणतात की शेवटी फार सुंदर एक ओळ प्रपाद या ठिकाणी लिहितात, भगवत भक्तांचा या ठिकाणी सर्वच परिस्थितीत विजय होत असतो. आता ही सर्व परिस्थिती कशा प्रकारची आहे, का भक्त पराजित होत नाही किंवा भगवंत भक्तांना का पराजित होऊ देत नाही, अशी अनेक कारणं आहेत ज्यामध्ये पहिली गोष्ट शिल प्रपाद सांगतात का भक्तांना भगवंत पराजित होऊ देत नाही. पहिली गोष्ट आहे की भगवंत भक्त जे आहेत ते भगवंतांना खूप प्रिय आहेत, आणि भगवंतांना इतके प्रिय आहेत की भगवंत स्वतः कधी कधी पराजित होतात पण आपल्या भक्तांना कधी पराजित होऊ देत नाहीत. आणि म्हणतात की जो व्यक्ती आपल्याला अत्यंत प्रिय आहे तर आपण आपल्या प्रिय व्यक्तीला पराजित कसं काय होऊ देऊ. भगवंतांनी असं सांगितलं ना की योगी मला प्रिय आहे, ध्यानी मला प्रिय आहे किंवा कर्मी मला प्रिय आहे, त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की भक्त जे आहेत मला अत्यंत प्रिय आहेत, एवढंच नव्हे मी त्यांच्या हृदयामध्ये वास करतो ते माझ्या हृदयामध्ये वास करतात, भक्त माझ्याशिवाय कोणाला जाणत नाही आणि मी कोणाला भक्ताशिवाय जाणत नाही. आणि हा स्पष्ट संदेश भगवंतांनी थेट दुर्वासामुनींना देखील दिलेला आहे, त्यामुळे भगवंतांनी अक्षरशः त्या ठिकाणी दुर्वासामुनींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ते म्हटले जा, तू ज्याच्याप्रती अपराध केलायस ना त्याच्याकडे जा, तोच तुला काहीतरी करू शकेल, आणि मग भविष्यात दुर्वासामुनी त्या ठिकाणी अपराधातून मुक्त होतात. पण या ठिकाणी भक्ताचा विजय जो आहे, भक्त विजयासाठी कधी प्रयत्न करत नाही, अर्थात केवळ त्यासाठी प्रयत्न करत नाही, त्याचे प्रयत्न कोणत्या गोष्टीसाठी असतात की मी कशा प्रकारे भगवंतांची भक्तांची सेवा करू. जर तो या प्रयत्नांमध्ये जर स्वतःला अयशस्वी जर समजत असेल किंवा त्याला दिसत असेल तर मग तो दुःख व्यक्त करतो. मी जीवनात विजय कसा होईल ह्यासाठी कधी तो प्रयत्न करत नाही. आणि भक्तिमय जीवन खऱ्या अर्थाने त्यासाठी नाहीच आहे. कारण सहाव्या स्कंदामध्ये बहुतेक हा शिव पार्वतींचा हा संवाद आहे, ज्यामध्ये भगवान शिवजी पार्वती मातेला म्हणतात, भक्ताला या भौतिक जगामध्ये असू दे, आध्यात्मिक जगात असू दे किंवा नरकात असू दे, त्याला काही फिकीर नसते. परंतु बघा, एक सकामकर्मी असेल, ध्यानी असेल, योगी असेल, हे आपल्या जीवनाचं यश प्राप्त करण्यासाठी मात्र फार चिंतित असतात. सकामकर्मी व्यक्तीला भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी, स्वर्गात जाण्यासाठी फार ते आतुर असतात, त्यांचं जीवनाचं ध्येय ते असतं. ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या ज्ञानामध्ये उन्नत होण्यासाठी, यश प्राप्त करण्यासाठी तो झटत असतो. आणि एक योगी जो आहे तो अष्टसिद्धी प्राप्त करण्यासाठी झटत असतो. पण भक्ताचं असं कोणतं ध्येय आहे का? त्याला भगवत धामातच जाण्यासाठी त्याला प्रयत्न करायचा आहे का? नाही. तर या ठिकाणी शिवजी म्हणतात की नारायण परा सर्वे न कुतश्च न बिभ्यते, स्वर्ग अपवर्ग नरकेशु तुल्यार्थ अपि नरकेशु अपि तुल्यार्थ दर्शिनः. सदैव भगवान नारायणांच्या सेवारत असणारे भक्त जीवनाच्या कोणत्याही दशेने भयभीत होत नाहीत. त्यांच्यासाठी स्वर्ग, मुक्ती अथवा नरक या सर्व गोष्टी एक समानच असतात. कारण असे भक्त केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये रुची ठेवतात, ना की भगवतधामात जाण्यासाठी. आणि जेव्हा एक भक्त भगवंतांच्या सेवेमध्येच केवळ रुची ठेवतो ना, त्याला विजयी करण्यासाठी भगवंतांना स्वतः प्रयत्न करावे लागतात. भक्तांना कधी चिंता नसते. म्हणून म्हणतात की भगवंत भक्तांसाठी चिंतित असतात आणि भक्त हा भगवंताच्या चिंतनामध्ये पूर्णपणे मग्न असतो. भगवंतांना फिकीर असते, बाकी इतर आध्यात्मिकवादींना स्वतःसाठी फिकीर करावी लागते, त्यांना चिंता करावी लागते. परंतु या ठिकाणी भक्तांची एकच चिंता असते की मी कशा प्रकारे भगवंतांची सेवा करू, त्याला स्वर्गाची भले स्वर्ग प्राप्त हो, नरक प्राप्त हो किंवा त्याला मुक्ती प्राप्त हो, याच्यामध्ये त्याला रुची नसते. तो कुठेही असू दे, या जीवनात तो कोणत्याही दशेमध्ये जरी असला त्याला भीती कोणत्या प्रकारची नसते. म्हणून श्लोक रूपांत म्हणतात की भक्तांनी एकाच गोष्टीसाठी भीती हृदयामध्ये बाळगावी, ती म्हणजे मी भगवंतांना तर विसरत नाही ना, भक्तांप्रती अप्राप्त होत नाही आहेत ना. जर या गोष्टी जर त्याच्याकडून जर घडत नसतील तर मग तो अत्यंत बिनधास्तपणे राहतो. मग तो स्वर्गात असू दे किंवा नरकात असू, त्याला ती गोष्ट काही भयभीत वाटणार नाहीये. म्हणून भक्त हा भगवंतांच्या चिंतनामध्ये मग्न असतो आणि भगवंत हे भक्ताच्या उद्धारासाठी चिंतित असतात. म्हणून एक उदाहरण आपण पाहतो की जेव्हा महाभारतातलं हे उदाहरण सगळ्यांना माहिती असेल, तर कसं भगवंत आपल्या भक्तांच्या विजयासाठी चिंतित असतात आणि भक्त हा केवळ भगवंतांच्या चिंतनामध्ये असतो, त्याला विजयाची चिंता नसते. जेव्हा पितामह भीष्मांकडे दुर्योधन जातो आणि म्हणतो की तुम्ही पांडवांचे हितैषी आहात, आहेत तुम्ही माझे सेनापती, पण हितचिंता तुम्ही त्यांचं करताय, तर पितामह भीष्मांची इतकी भर्त्सना करतात. आणि पितामह भीष्म एक क्षत्रिय असल्याकारणाने त्यांना फार क्रोध येतो. ते म्हटलं की बघ, हे 5 बाण आहेत, उद्या मी पांडवांचा वध करेल. आणि दुर्योधन इतका निश्चिंत होऊन जातो पण त्याचा विश्वास नसतो. ते म्हटले तुम्ही काहीतरी गडबड घोटाळा कराल, ते 5 बाण माझ्याकडे द्या. आणि 5 बाण करून तो घेऊन तो निघून जातो. आणि आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे ते 5 बाण दुर्योधनाकडून भगवंत काढून घेतात, ती मोठी घटना आहे. परंतु पितामह भीष्माने एक वचन अर्थात एक प्रतिज्ञा घेतलेली असते आणि भगवंतांनी देखील प्रतिज्ञा आहे की मी युद्धामध्ये येईन पण अस्त्र धारण करणार नाही. आणि युद्धापूर्वी भगवंताने ही देखील अर्जुनाकडून घोषणा केलेली असते की कौंते प्रति जाणे न मे भक्त प्रणश्यति, मी माझ्या भक्तांचा कधी विनाश होऊ देत नाही. आणि माझ्या भक्ताने जे काही वचन दिलेलं आहे त्या वचनांची पूर्ती करण्याची तयारी मी ठेवतो. आता भगवंतांनी देखील वचन घेतले मी अस्त्र उचलणार नाही, अर्जुनाचं देखील भगवंतांनी वचन अर्थात घोषणा स्वतः घेतलेली आहे की भक्तांचा नाश होऊ देणार नाही. आणि पुढे पितामह भीष्माने देखील एक प्रतिज्ञा घेतली की मी भगवंतांना अस्त्र धारण करायला भाग पाडेल. आणि जेव्हा पितामह भीष्माने इतकं घमासान युद्ध केलं की त्या ठिकाणी असं वाटत होतं की भगवंतांना देखील त्या ठिकाणी खात्री पटली की आजच महाभारताचं युद्ध संपेल आणि पांडव पराजित होतील. तर आपल्या दोन्ही भक्तांचा विजय करण्यासाठी भगवंतांनी काय केलंय, आपल्या हातात अस्त्र धारण केलंय. आणि खरोखर त्यावेळेस ज्यावेळेस पितामह भीष्म अर्जुनावरती बाणांचा वर्षाव करत होते आणि त्यांना दिसलं की अर्जुन आज नक्कीच मारला जाणार, तेव्हा भगवंतांनी काय केलं की रथाचं तुटलेलं चाक आपल्या हातात धारण केलं आणि खरोखर पितामह भीष्मांवरती इतके क्रोधानं चालून गेले. आणि तेव्हा पितामह भीष्मांनी आपल्या हातातला धनुष्यबाण खाली ठेवला आणि भगवंतांना प्रणाम केला की भगवंता मी विजयी झालो, आता तुम्ही मला या चक्राने या चाकाने तुम्ही माझा वध करण्यास स्वतंत्र आहात. आणि खरोखर त्या ठिकाणी भगवंत लज्जित होतात की अरे मी काय केलं, पण भगवंत हृदयातून फार संतुष्ट होते, जरी मी माझं वचन मोडलं मी पराजित झालो पण माझ्या दोन भक्तांचा या ठिकाणी विजय झालेला आहे, एक पितामह भीष्मांचा आणि दुसरं अर्जुनाचा. कारण जर अर्जुन जर मारला गेला असता तर अर्जुनाने केलेली घोषणा ही वाया गेली असती आणि भविष्यात येणाऱ्या भक्तांना काहीच आशा नव्हती की आपलं रक्षण होईल की नाही. कारण भगवंत म्हणतात की माझ्या भक्तांचा कोणत्याही दशेमध्ये पराजय किंवा विनाश होणार नाही आणि भगवंताने आज तागायत आणि भविष्यात देखील या वचनांची नक्कीच पूर्ती करतील. जे जे भक्त भगवंताची भक्ती करतात, भले तो कनिष्ठ असेल, मध्यम असेल किंवा उत्तम असेल, प्रत्येक दशेतल्या भक्ताची भगवंत हे रक्षण करतात. आणि पितामह भीष्मांचे देखील वचनांची भगवंतांनी रक्षण केलेलं आहे आणि स्वतः मात्र त्या ठिकाणी पराजित होतात. तर हे एकच उदाहरण नाहीये, तर भगवंत अनेक ग्वाल मित्रांच्या समवेत कंसाचा वध करतात, सगळ्या मल्लांचा वध करतात आणि तेथे जे काही भगवंताचे ग्वाल मित्र असतात, श्रीदामा, सुदामा आणि मधुमंगल इत्यादी, हे म्हणतात की याला रोज आम्ही कुस्तीमध्ये पराजित करतो. म्हणजे याचा अर्थ काय की ही कृष्णाने या मल्लांना पराजित केलं, कंसाला पराजित केलं, म्हणजे या मल्लांना तर आम्ही सहज मारू शकलो असं, कृष्णाची पण गरज नव्हती. आणि मग त्यांनी पाहिलं की जेव्हा प्रत्यक्ष या मल्लाने या ग्वालमित्रांनी पाहिलं तर त्यांना देखील घाम फुटला. असं म्हणतात की देवता सुद्धा अतिशय भयभीत व्हायचे मल्लांना पाहून, कारण हे असुरच होते. पण जेव्हा श्रीकृष्णाने यांना मारलं तेव्हा या ग्वालमित्रांना थोडासा संशय, म्हणजे अर्थात शंका वाटली की खरंच श्रीकृष्णाने मारलं का, श्रीकृष्णांमध्ये एवढं बळ आहे का. आणि मग त्याच आखाड्यामध्ये या ग्वाल मित्रांनी भगवंतांना आव्हान दिलं आणि या ग्वाल मित्रांनी त्या भगवंतांना क्षणामध्ये चित करून टाकलं. आणि मग ह्या ग्वाल मित्रांना वाटलं की जेव्हा ते शड्डू ठोकू लागले, अरे आम्ही श्रीकृष्णांपेक्षा मोठे मल्लविशारद आहोत, तर भगवंतांना आपल्या भक्तांकडून पराजित व्हायला खूप आनंद वाटतो. मात्र इतर जे कोणी आध्यात्मवादी आहेत त्यांना मात्र स्वतःहून आपल्या जीवनामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. असा संघर्ष भक्तांना करण्याची गरज नाही आणि त्यांना त्याची फिकीर देखील नाहीये. पण मात्र स्वतः भगवंत काय करतात, आपल्या भक्तांना विजयी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात. आपण पाहतो की जेव्हा पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली होती की उद्या अर्थात रात्री हा प्रसंग घडतो आणि उद्या सकाळी मी सगळ्या पांडवांना ठार करील, आणि भगवंत रात्रभर त्या ठिकाणी एरझारा घालत असतात. आणि भगवंतांना थोडासा एक आध्यात्मिक क्रोध येतो की मी या ठिकाणी अर्जुन योद्धा आहे, मी सारथी आहे, मला काय गरज आहे या ठिकाणी या एरझारा घालण्याची. अर्जुन मात्र या ठिकाणी दारारू झोपलेला आहे आणि याला माहिती की उद्या पितामह भीष्मांनी मला आम्हाला सगळ्यांना मारण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि हा मात्र निश्चिंतपणे झोपलेला आहे. तेव्हा भगवंत एरझाऱ्या मारायचं बंद करतात आणि अर्जुनला उठवतात, तुला काही वाटतं का, तुला माहिती का पितामह भीष्माने उद्या तुम्हा सगळ्या पांडवांना ठार करण्याची प्रतिज्ञा घेतलेली, तुमची काही योजना तयारी काही आहे की नाही. तर अर्जुन त्या ठिकाणी डोळे सोडत उठतो आणि म्हणतो की कसली योजना, त्यांना पराजित करण्याचं, त्यांना ठार करण्याचं किंवा या सगळ्या योजना आखण्याचं काम आमचं नाही, ते तुमचं आहे. कारण आमचा पराजय हा तुमचा पराजय आहे. आमचं काम काय आहे भक्तांचं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्तांचं कार्य आहे भगवंतांचं चिंतन करणं आणि भगवंतांचं कार्य आहे भक्तांची चिंता करणं. त्यामुळे आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही तुमचं काम करा, असं बोलून अर्जुन काय करतो, झोपून जातो. भगवंतांना खरोखर इतकं बरं वाटतं की खरोखर भक्तांचा माझ्यावरती किती विश्वास आहे. आणि जेव्हा आपण या भावनेतून अर्थात भगवंतांना संपूर्ण समर्पित होऊन केवळ भगवंतांचं जेव्हा भक्त चिंतन करतो ना, ते चिंतन त्या भक्तासाठी विजयाची सगळी लक्षणं आहेत. जर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाप्रती श्रद्धा जर कमकुवत असेल तर मात्र आपल्याला ते चिंतन नाही होणार, आपल्याला सतत चिंता होत राहील माझं भविष्यात काय होणार. आणि खास करून आध्यात्मवादी किंवा आध्यात्मिक जीवनातील जे काही भक्त आहेत त्यांच्यासाठी ते फार आवश्यक आहे. संपूर्ण भगवंतांप्रती शरणागती, विश्वास, भगवंतावर अवलंबून राहणं, अत्यंत दीन भावना धारण करणं आणि भगवंतच आपले खरे रक्षक आहेत ही धारणा मनामध्ये जेव्हा आपण ठेवू ना, मग आपल्याला जगात कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही. परंतु आपली श्रद्धा, आपली भावना जेव्हा कमकुवत असते ना, मग त्यावेळेस आपल्याला चिंतन होत नाही, तर आपली चिंता आपल्याला सतावायला लागतं. मग आपण काय करतो, भगवंतांचं कार्य आपण करू लागतो आणि भगवंताचं कार्य करण्याची क्षमता कोणत्याही जीवामध्ये नाही आहे. म्हणून या जगामध्ये जीव वारंवार का मृत्यूला मृत्यूसमोर पराजित होत असतो, कारण तो चिंतन नाही, तो चिंता करत राहतो. आणि जेव्हा तो वारंवार चिंता करत राहील ना, तर एक दिवस तो वारंवार चितेला प्राप्त होत राहतो. तर आध्यात्मिक जगत असू दे, भौतिक जगत असू दे, तर भक्तांनी कधीही चिंता करण्याचं कारण नाही आहे. ते कारण ते काम भगवंतांचं आहे. आणि भगवंत हे अत्यंत महाकाय आहेत सगळ्या दृष्टीने, शक्तीच्या, बुद्धीच्या सगळ्या दृष्टीने. त्यामुळे चिंतांना नष्ट करण्याचं काम त्यांना, त्या भक्तांना चिंतातून दूर करणं हे भगवंतांचं कार्य. पण जर श्रद्धापूर्वक जेव्हा भक्त भगवंताचं चिंतन करू लागतो, तर आपोआप तो भक्त सगळ्या गोष्टींवरती सहजपणे मात करू शकतो. म्हणून भगवद्गीते भगवान श्रीकृष्ण फार सुंदरतेने सांगतात, कोणता श्लोक आहे बरं तो, ददामि बुद्धिय गमत तेषाम सतदिवक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. तेषाम सतदिवक्तानां, आपलं काम काय, भगवंतांच्या सतत चिंतनामध्ये लागत राहणं. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे चिंतनात राहू, तर भगवंत आपल्याला बुद्धी प्रदान करणार की आपल्याला या भौतिक जगातून कसं बाहेर पडायचंय, ती चिंता भगवंतांची. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की दुर्वासा मुनींनी कृत्या उत्पन्न केली आणि ती कृत्या अमरीश महाराजा वध करण्यासाठी धावलेली. जर अमरीश महाराजांना मृत्यूची जर चिंता जर राहिली असते ना, तर त्याने हात जोडून भगवंतांना प्रणाम करत स्मरण करत बसले नसते. त्याने सुद्धा, ते क्षत्रिय होते, त्यांनी देखील अस्त्रशस्त्र धारण केलं असतं. असं नाही की दुर्वासा अमरीश महाराजांकडे क्षात्र शक्ती नव्हती, सामर्थ्य नव्हतं. ते तर चक्रवर्ती सम्राट होते. त्यांनी कित्येक राजांना पराभूत करून या पृथ्वीचं निष्कंटक राज्य प्राप्त केलेलं होतं. पण जेव्हा एक भगवत भक्त राजर्षी असतो ना, तो काय करतो, आपल्या जीवनाचा सगळा भार भगवंतावरती सोपवतो आणि निश्चिंत होतो, कारण तो सतत भगवंताचं स्मरण करतो. आपण पाहतो की इथे अमरीश महाराजांनी केवळ हात जोडून भगवंतांचं स्मरण करायला सुरुवात केलेली. चिंतन आपल्या सगळ्या चिंतांना नष्ट करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. म्हणून हरिनामाचं चिंतन असेल, भगवत कथांचं चिंतन असेल, हे चिंतन जे आहे आपल्या सगळ्या विपत्तींना, कष्टांना दूर करणार आहे. जर अमरीश महाराजांनी त्या ठिकाणी मृत्यूची चिंता जर केली असता, तर निश्चितपणे त्या कृत्याद्वारे त्यांचा वध झाला असता. जेव्हा प्रजापती दक्षांनी भगवान शिवांप्रती अपराध केला, पार्वती मातेप्रती अपराध केला, सतीप्रती अपराध केला, आणि ज्यावेळेस ती कृत्या त्या ठिकाणी प्रकट झाली, वीरभद्र प्रकट झाले, तर दक्षाने भगवंतांचं चिंतन नाही केलेलं आहे, हात जोडून भगवंतांना स्मरण केलेलं नाही आहे. जरी साक्षात भगवंताचं त्याने दर्शन जरी केलं असेल, परंतु ते एक सकामकर्मी व्यक्ती होते आणि त्यामुळे भगवत चिंतन न केल्या कारणाने ते त्या ठिकाणी मृत्यूला प्राप्त झाले. सांगतात की जेव्हा भगवंताचा भक्त संकटात असेल, तो प्रत्येक वेळी, मग ध्रुव महाराज असतील, परीक्षित महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, या सगळ्यांनी, हे सगळे क्षात्रच होते ना, क्षत्रियच होते ना, या सर्व लोकांनी भगवंताचं चिंतन केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी या अखेरच्या क्षणी जीवनाच्या अखेरच्या क्षणी काय केलंय मृत्यूवरती विजय प्राप्त केलेला आहे. म्हणून एक भक्त या नात्याने आपल्याला या गोष्टी सतत काळजी घ्यायची की मी कशा प्रकारे भगवंतांचं चिंतन करू शकेल. आपण कोणत्याही दशेमध्ये असू देत कोणत्याही स्थितीत असू देत आपण स्त्री असो पुरुष असो लहान असो वृद्ध असो जर आपण भगवत भक्त असू तर आपल्याला ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे की मी कशा प्रकारे भगवंतांचं अखंडपणे चिंतन करू शकेल. पुढे भगवान आपल्या भक्तांचे खास सुहृद मित्र असतात आणि भक्त देखील आपल्या भगवंतांना आपल्या हृदयाचा खास एक जीवलग सखा जीवाचा जीवलग ज्याला म्हणतो ना ते मानत असतात. आणि म्हणून जसं आपण अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचा संबंध पाहतो भगवंतांनी प्रत्येक ठिकाणी स्वतःला अर्जुनाच्या खालीच ठेवलेलं आहे कधीच वर ठेवलेलं नाही आहे. कारण का भगवंत देखील विजयासाठी इतकी उत्सुक नाही स्वतःच्या विजयासाठी. त्यांचा नेहमीच हा विचार असतो की माझ्या भक्तांचा कसा विजय होईल. सात अक्षौण सेना कोटे आणि अकरा अक्षौण सेना कोटे पण तरी देखील या ठिकाणी पांडवांचा विजय का झाला. इथे फार महत्वाची गोष्ट आहे भगवंतांची देखील त्या ठिकाणी नारायणी सेना शत्रुपक्षामध्ये होती तरी देखील भगवंतांनी आपल्या भक्तांचा त्या ठिकाणी विजय केलेला. म्हणजे आपली नारायणी सेना देखील भगवंतांनी नष्ट होऊ दिली आपलं वचन देखील त्या ठिकाणी नष्ट होऊ दिलं पण आपल्या प्रिय भक्तांचा त्या ठिकाणी विजय भगवंतांनी केलेला आहे. खरं तर या ठिकाणी ते युद्ध नव्हतं ते धर्मयुद्ध होतं भक्तांचा विजय होता. तर भगवंताने हे युद्ध केवळ भक्तांच्या विजयासाठी त्या ठिकाणी आखलेलं आहे. तर याला म्हणतात सुहृद मित्र. तर एक सुहृद मित्र जो आहे तो आपल्या खास मित्राची कधीही त्या ठिकाणी बाजू हलकी पडू देत नाही. पुढे भगवान हे भक्त वत्सल आहेत शरणागत वत्सल आहेत दीन वत्सल आहेत. आणि भगवंत भक्त देखील हा भगवंताला शरणागत असतो अत्यंत दीन असतो आणि भगवंतावरती अवलंबून असतो. आणि जेव्हा एक जीव भगवंतांवरती अवलंबून होतो त्यावेळेस भगवंत त्या भक्ताचा सर्व भार स्वतःवरती घेतात. रामायणामध्ये भगवंत स्वतः घोषित करतात की जेव्हा कोणी जीव म्हणत असेल की भगवंता मी आजपासून तुझा आहे थट्टेनं जरी म्हटला तरी सुद्धा भगवंत काय करतात त्या जीवाला संपूर्ण अभय संरक्षण प्रदान करतात. आणि जेव्हा भगवंताला सांगण्यात आलं की या ठिकाणी भगवंता तुम्ही बिभीषणाला संरक्षण दिलंय अभयदान दिलेलं आहे आणि यदा कदाचित त्या ठिकाणी रावण जर आला तर भगवंत म्हणाले त्याचे सगळे अपराध मी क्षमा करेल आणि त्याला देखील अभय प्रदान करेल. सकामकर्मी ज्ञानी योगी हे भगवंतांना संपूर्ण शरणागत होत नाहीत म्हणून त्यांना त्यांच्या संघर्षावरती भगवंत सोडून देतात. परंतु भक्त हा जरी संघर्षरत जरी असला त्याला देखील संघर्ष करावा लागतो पण जीवनामध्ये 100% यशस्वी नाही झाला तरी भगवंत त्याला संपूर्ण यश प्रदान करतात. आणि म्हणून भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अपिच्छेसु दुराचारो भजन्ते माम अनन्य भाग साधुरेवसे मंतव्ये सम्यक व्यवस्थित सह. जरी एखादा दुराचारी जरी असला पण अनन्य भाग हा शब्द फार महत्वाचा आहे. जर तो प्रामाणिक भगवत भक्तीमध्ये लागून राहिलेला असला तर काय त्याला तुम्ही साधूच म्हटलं पाहिजे. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी भक्त हा भ्रष्ट झालेला आहे पण तरी देखील भगवंत त्याला अभय प्रदान करतायत. पण एखादा सकामकर्मी जर भ्रष्ट झाला योगी भ्रष्ट झाला ज्ञानी भ्रष्ट झाला त्याला पुन्हा शून्यातून निर्माण करावं लागतं. पण भक्तासाठी भगवंताने ती सुविधा प्रदान केलेली कारण भगवंत भक्तांना तितकं प्रेम करतात. आणि पुढे म्हणतात की क्षिप्रम भवते धर्मात्मा शश्वत शांती निकच्छती कौंते प्रति जानही नमे भक्त प्रणश्यती. की अर्जुना तू घोषणा कर कारण असा जरी दुराचारी भक्त जरी असला पण तो माझ्या भक्तीमध्ये प्रामाणिकपणे लागून राहिला ही फार महत्वाची गोष्ट त्याच्यासाठी असल्यामुळे लवकरच तो धर्मात्मा बनेल आणि मग अशा भक्तांना मी कधी जीवनामध्ये पराजित होऊ देत नाही. तर ही गोष्ट फार आपल्यासाठी आवश्यक आहे. भगवान आपल्या भक्तांसाठी वाटेल ते करण्यासाठी जर तयार असतील तर मग एक भक्त या नात्याने आपण भक्तांसाठी वाटेल ते करण्यासाठी का तयार असू नये. एक थोडासा विनोद आला होता मागच्या वारकरी वारीच्या आषाढी वारीच्या वेळेस एक चित्र दाखवण्यात आलेलं होतं की त्या चित्रामध्ये सगळे भक्त वारकरी भक्त भगवंताचं नाम घोष कीर्तन करत टाळ करता वाजत मृदंग वाजवत ते चाललेले आहेत आणि त्यांच्यामध्ये भगवान विठ्ठल देखील प्रकट झालेले आहेत. आणि त्या भगवंतांना बघून सगळे भक्त त्या ठिकाणी असे लिहिलेलं होतं की भगवंत तुम्ही पण का. तर त्या ठिकाणी लिहिलं होतं की भक्त म्हणाल की भगवंता तुम्ही पण काय. तर भगवंत म्हणतात की भक्तांसाठी मी काही करण्यासाठी तयार आहे, तुमच्यासाठी काही पण. असं लोक लिहून ठेवतात गाडीच्या मागे, तुमच्यासाठी काही पण. हा फक्त बोलण्याचा भाग नाही, जेव्हा करायची वेळ येते ना सगळेजण पळून जातात. पण तुमच्यासाठी काही पण करण्यासाठी तयार असण्याची क्षमता सामर्थ्य केवळ भगवंतांमध्ये. आणि भगवंत कोणत्याही दशेमध्ये भक्ताला कधी पराजित होऊ देत नाहीत. आणि भगवंत आपल्या भक्तांना विजयी ठरवण्यासाठी स्वतः कितीही मानहानी असेल तरी ते सहन करतात. आणि खरंच आहे, काहीही करण्याची तयारी त्यासाठी सामर्थ्य असावं लागतं. आणि ते सामर्थ्य एकमात्र भगवंतांमध्ये आहे. आणि भक्त देखील तसेच आहेत, भगवंतासाठी काही करण्यासाठी तयार असतात, पण आपल्या स्वतःच्या सुखासाठी स्वार्थासाठी ते मात्र काही करण्यासाठी तयार नसतात. प्रल्हाद महाराज असतील, स्वतःसाठी काही मागत नाहीत, ते इतरांसाठी मागतायत, पित्यासाठी मागतायत, इतर जीवांसाठी मागतायत. नारद मुनी असतील किंवा आपले श्रीवास ठाकूर असतील, आणि बऱ्याचशा भक्तांचं आपण उदाहरण पाहतो की जे स्वतःसाठी काही मागत नाही, इतर जीवांसाठी मागत असतात. तर असे भक्त भगवंतांना प्रिय आहेत. तर प्रभुपाद म्हणतात की जे निष्काम भक्त आहेत, ज्यांना स्वतःच्या सुखामध्ये, आनंदामध्ये, स्वार्थामध्ये काहीही स्वारस्य नाही, असे भक्त भगवंतांना प्रिय असल्या कारणाने भगवंत त्यांच्या विजयासाठी झटत असतात. अर्थात अंतिम जीवनाचा जो काही ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी. आणि ते ध्येय प्राप्त करून देण्यासाठी भगवंत अशा भक्तांना मदत करत असतात. म्हणून आजच्या या तात्पर्यामध्ये शिल प्रभुपाद फार सुंदर रीतीने सांगतात की भक्तांमध्ये सगळ्या प्रकारचे सद्गुण असतात, आणि या सद्गुणांमुळे भगवंत आकर्षित होतात. आणि जे भौतिकवादी लोक आहेत, आता जे अभक्त आहेत, जे भले त्यांच्याकडे अस्त्रसिद्धी असतील, भरपूर त्यांच्याकडे सामर्थ्य असेल भौतिक, पण त्यांच्याकडे कोणतेही आध्यात्मिक गुण सद्गुण नसल्या कारणाने भगवंत त्यांच्याकडे आकर्षित होणार नाहीत. पण ज्याच्याकडे भगवंत आकर्षित झालेले आहेत, तर असा व्यक्ती का बरे जीवनात पराजित होऊ शकेल. पण ज्याच्याकडे भरपूर भौतिक सामर्थ्य असेल, मात्र त्याला या भौतिक जगात पराभवाचं तोंड त्याला पाहावं लागेल. म्हणून शेवटी शिल प्रभुपाद म्हणतात, सर्व परिस्थितीत भक्तांचाच विजय होत असतो, भले त्याच्या विजयाला वेळ लागेल, परंतु 100% खात्री आहे. इतर आध्यात्मवादी लोकांचं काही शाश्वती नाहीये. खरं तर त्या तिन्ही लोकांना मृत्यूवरती विजय प्राप्त करणं अजिबात शक्य नाहीये, पण भक्तासाठी ते सहजपणे का शक्य होतं, तो संपूर्ण भगवंतांना शरणागत असतो यासाठी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर कोणाला काही प्रश्न टीका टिप्पणी आहे असेल तर विचारू शकता.
यस.
प्रश्न की टीका आहे. काय काय? हा, जो कोणी परत एकदा सांगा प्रश्न मला विसरला. ज्याची भक्ती पूर्ण झालेली नाही, तर मृत्यूच्या वेळेस त्याला न्यायला कोण येतं आणि त्याला सामान्य व्यक्तीसारखा त्रास होतो का? तर शरीर त्याग करताना सगळ्यांना त्रास होणार आहे, आणि भगवंत प्रत्येक भक्ताला देखील त्याचे कर्माची फळे भोगण्यासाठी त्याला देखील बाध्यच करतात, कारण त्याला कळावं की भौतिक जगत काय आहे. राहिला प्रश्न, प्रभुपाद देखील म्हणतात की भगवान त्या भक्ताच्या शरीरापेक्षा त्याच्या आत्म्याची चिंता करतात, कारण हे शरीर जे आहे ते पंच महाभौतिक तत्वांनी बनलेले आहे, त्याला शेवटी या तत्वांमध्येच मिसळावं लागेल. परंतु आत्म्याला पुन्हा भौतिक जगामध्ये पुन्हा न येण्यासाठी मात्र त्याला प्रयत्न करतात. जर एखाद्या भक्ताची भक्ती अपूर्ण राहिली असेल, सामान्य भक्त असेल, तरी देखील चिंता करण्याची गरज नाही. म्हणून सांगितलं भक्ताचं काम एकच आहे, त्याने फक्त भगवंताचं चिंतन करावं. आणि चिंता करण्याचं काम भगवंतांचं आहे. जेव्हा आपण भगवंताचं काम हाती घेतो ना, तर ते आपल्या आवाक्याबाहेरचं असतं, त्यामुळे आपण जीवनात पराजित होतो. तर भगवद्गीतेत भगवान देखील म्हणतात की जो भ्रष्ट योगी असतो ना, कोणता श्लोक आहे तो, सुचिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्ट विजय येते. जेव्हा एखादा भ्रष्ट योगी हा आपल्या मार्गातून भ्रष्ट होतो, तरी देखील त्याच्यासाठी भगवंताने काय लाभ दिलाय बघा. दोन प्रकारचा लाभ दिलाय. एक तर तो चांगल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये किंवा भक्त कुटुंबामध्ये जन्माला येतो, जेणेकरून त्याची राहिलेली प्रगती पुढे पूर्ण करण्यासाठी. आणि नाहीतर मग तो अत्यंत धनी कुटुंबात जन्माला येतो, ज्या ठिकाणी त्याला धन कमवण्याची गरज पडणार नाही. आज आपण पाहतो की धन कमवण्यासाठी व्यक्तीला फार अहोरात्र कष्ट करावं लागतं. आणि जो मनुष्य जीवनासाठी, प्रगतीसाठी, लाभास उन्नतीसाठी आपण वेळ खर्च केला पाहिजे आध्यात्मिक जीवनासाठी, तो वेळ त्याचा धन कमवण्यामध्ये चाललाय. पण जो असा भ्रष्ट योगी असतो किंवा जो भक्ती मार्गातून, ज्याची भक्ती पूर्ण होऊ शकलेली नाहीये, अशा भक्तासाठी भगवंतांनी या दोन प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत. एक तर तो गर्भश्रीमंत म्हणून जन्माला येईल, नाही तर मग चांगल्या भक्तांच्या घरी जन्माला येईल, जेणेकरून त्याला आध्यात्मिक जीवनात पुन्हा त्याला प्रगती करण्यासाठी. प्रभुपाद म्हणतात की जर त्याची भक्ती जेवढी झाली त्या जन्मात, तिथून पुढे प्रगती त्याची पुढच्या जन्मात सुरू होते. म्हणून त्याला चिंता करण्याची गरज नाही. आणि त्याला न्यायाला कोण येतं याची देखील चिंता करायची गरज नाही आहे, कारण यमदूत स्वतः, यमराज स्वतः आपल्या यमदूतांना म्हणतात की जो भगवंतांचं नाम चिंतन करतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जो भगवंतांचं नामस्मरण करतो त्याच्याकडे तुम्ही फिरकून देखील पाहायचं नाही, त्याला इथे आणायची तर गोष्टीच येत नाही. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की साक्षात मूर्तिमान काळ देखील अशा भक्तांकडे, भक्तांच्या दिशेने पण जात नाही. तो मूर्तिमान काळ, जसं मूर्तिमान जो काही मृत्यू आहे काळ, तो देखील भगवंतांना घाबरतो, तसा मूर्तिमान मृत्यू किंवा काळ देखील भक्तांना घाबरतो, असं त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज असं म्हणत नाही की जो अत्यंत शुद्ध भक्त आहे त्यालाच केवळ काळ घाबरतो, असं नाहीये. नाही तर उगाच चैतन्य महाप्रभू का सांगावं, जो एकदा जरी कृष्ण नाम घेतो तो देखील भक्त आहे, साधू आहे. आणि ते भगवंत म्हणतात की अपिच्छेसु दुराचारो, जरी दुराचारी जरी असला, कारण तो भगवत भक्तीत लागलेला आहे आणि सोबत त्याच्याकडनं इच्छा नसाने देखील पाप होते. याला कारण काय, त्याने मागील जन्मात किंवा कित्येक जन्मात त्याने सुकृती दुष्कृती दोन्ही कमवलेल्या आहेत, पण सुकृती अधिक आहे दुष्कृती कमी असल्या कारणाने तो भक्तीमध्ये दृढ आहे. आणि म्हणून त्याच्या हातून काही चुकीच्या गोष्टी पण घडतात, पापही घडतं, पण भक्तीमध्ये तो दृढ काय, मागील जीवनात त्याने भरपूर सुकृती कमवलेली आहे. आता दुष्कृतीपेक्षा सुकृती त्याची जास्त असल्या कारणाने तो भक्तीमध्ये दृढपण आहे आणि चुकीची कामं पण करतोय. म्हणून भगवंताने काय सांगितलंय, क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो लवकरच तो धर्मात्मा बनेल. म्हणून जरी आपण सामान्य भक्तीतून जरी आपण जीवनातून जरी जात असलो भक्तीच्या, पण भगवंतांच्या वचनांमध्ये जर विश्वास ठेवला तर आपण एक दिवस नक्कीच आपण शुद्ध भक्त बनू किंवा भगवंतांचे आपण प्रिय बनू. हरे कृष्ण. दुसरा प्रश्न, ठीक आहे.